त्याला कोटी जण म्हणतात बाबा. असा भीम बाबा होता, भीम बाबा माझा, भीम बाबा माझा, भीम बाबा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलं त्या परिस्थितीची साधी कल्पना केली तरी हृदय भरून येत. तरीही भीमरावाने धीर सोडून हार स्वीकारली नाही आणि म्हणून म्हणावं वाटतं, हजारो संकटे आली तरी भीम झुकलाच नाही, राहिला उपाशी पोटी तरीही कधी सुकलाच नाही. भीम जसा शिकला तसा कोणी शिकलाच नाही, म्हणून कोणी माईचा लाल माझ्या भीमा पुढे टिकलाच नाही. माझा भीम बाबा, माझा भीम बाबा, माझा भीम बाबा.